पहिले थेसलनिकाकरास पत्र अध्याय 2. बंधूंनो, तुमचे तुम्हालाच माहीत आहे की आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ झाली नाही, पण तुम्हाला माहीत आहे की आम्हाला मागे फिलिप्पी येथे त्रास आणि अपमान सहन करावा लागला. पण देवाच्या सहाय्याने मोठा विरोध झाला असताना देवाकडून येणारी सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला धैर्य प्राप्त झाले. खरोखर आमची घोषणा आमच्याकडून झालेल्या चुकांमुळे किंवा अशुद्ध हेतूने किंवा भ्रमाने येत नाही. उलट ज्याप्रमाणे देवाने पसंत केलेले स्वार्थेचे कार्य सोपविलेले असे आम्ही आहोत म्हणून आम्ही बोलतो. आम्ही मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नाही तर देवाला, जो आमच्या उद्दिष्टांची परीक्षा घेतो. खरोखर तुम्हाला माहीत आहे की आम्ही तुमच्यासमोर खुशामत करणाऱ्या शब्दांनी बोललो नाही, किंवा आमचे उपदेश करणे हे आमचा लोभ झाकण्याचे खोटे कारण नव्हते, कारण देव आमचा साक्षी आहे. किंवा आम्ही लोकांकडून, तुमच्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून सन्मान मिळावा म्हणून अपेक्षा करीत नव्हतो. ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने जरी आम्हाला आमचा अधिकार तुमच्यावर दाखविता आला असता, तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो. कारण आम्हाला तुमच्याविषयी इतके प्रेम वाटले की आम्ही तुमच्या बरोबर देवाकडून येणारी स्वार्थाच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवन सुद्धा देण्यास तयार होतो. याचे कारण म्हणजे तुम्ही आमच्यासाठी प्रिय झाला होता. बंधूंनो, आम्ही देवाकडून आलेली स्वार्था सांगत असताना तुम्हाला आठवत असेल की आम्ही रात्रंदिवस किती कष्ट केले. आमचे कष्ट आणि श्रम तुम्ही जाणता. ते यासाठी केले की तुम्हा कोणावरही भार पडू नये. तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांबरोबर वागलो. आणि तुम्हाला हे चांगले माहीत आहे की जसा पिता आपल्या मुलांना वागवितो तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकाला वागविले आहे. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला उत्तेजन दिले, सांत्वन केले आणि तुम्हाला साक्षी दिली की देवाला आवडेल अशा प्रकारे वागा जो त्याच्या राज्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो. आणि या कारणासाठी आम्ही सुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो. कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसा स्वीकारला. देवाचा संदेश जो तुम्हा विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा कार्य करीत आहे. कारण बंधूंनो, तुम्ही येशूमध्ये देवाच्या ज्या मंडळ्या यहुदियात आहेत त्याचे अनुकरण करणारे झाला आहात. कारण त्यांनी यहुदियांच्या हातून जसे दुःख सोसले तसेच तुम्ही तुमच्या देश बांधवाकडून दुःख सोसले. त्यांनी प्रभू येशूला आणि संदेष्ट्यांना मारले. त्यांनी आम्हाला बाहेर हाकलून लावले. ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत. यहुदी तर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हाला मना करून एक प्रकारे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे. बंधूंनो, आमच्यासाठी आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही. आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो आणि तुम्हाला भेटण्याची फार इच्छा होती. होय, तुमची भेट घेण्याचा खरोखर आम्ही प्रयत्न केला होता. खरोखर मी पौलाने एकदा दोनदा प्रयत्न केला, परंतु सैतानाने असे करण्यापासून आम्हाला परावृत्त केले. शेवटी जेव्हा आपला प्रभू येशू दुसऱ्यांदा येईल तेव्हा त्याच्यासमोर उभे राहून तेव्हा आमची आशा किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल ज्याचा आम्हाला अभिमान वाटेल ते तुम्हीच नाही का? होय, तुम्ही आमचा गौरव व आनंद आहात.